93.5 रेड एफएम वर तुम्ही ऐकत आहात श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा.
आपलं पुणे हे दुचाकी वाहनांचं शहर मानलं जातं. हल्ली चारचाकी वाढत असल्या तरी रस्त्यावर मोस्टली दुचाकी आणि रिक्षांचाच घेराव दिसतो. दुचाकी चालवणारे हे चारचाकी चालवणाऱ्यांवर वैतागतात आणि चारचाकी चालवणारे दुचाकी चालवणाऱ्यांवर आणि दोघंही एकत्र येऊन रिक्षा चालकांवर वैतागतात. इनफॅक्ट असं सुद्धा म्हणता येईल की पुण्यात रिक्षा चालकांबद्दल लोकांचं फारसं दुमत नाही आहे. अनेकदा आपल्याला असेही रिक्षा चालक भेटतात ज्यांची वागणूक वर्तणूक आपल्याला कधी कधी सरप्राईज करून जाते, पण ती भावना जनरली रिक्षाच्या आत असेपर्यंतच. बाहेर पडल्यावर सगळेच एका माळ्याचे म्हणी, नाही का? अशा परिस्थितीत जर मी तुम्हाला म्हटलं की पुण्यातले एक रिक्षा चालक असे आहेत जे आपल्या रिक्षात काही ठराविक लोकांना मोफत ने आण करतात, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही कदाचित. पण आज मी श्रीकांत तुम्हाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहे.
नमस्कार, मी कैलास कृष्णामाळी, वडगाव दायरीमध्ये राहतो आहे. माझा रिक्षाचा व्यवसाय आहे.
कैलास माळी गेली 25 वर्ष रिक्षा चालवतात आणि त्यापैकी 17 वर्ष ते अपंग व्यक्तींसाठी, गरोदर स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी मोफत रिक्षा सेवा देतात.
मी रिक्षा प्रवासावर अंध अपंगांना मोफत देत होतो.
सध्या त्यांची रिक्षा बंद असली
की माझ्या गाडीचं काम निघाल्यामुळं मी रिक्षा सेवा देण्याची बंद केली, कारण खर्च जास्त होता.
तरी त्यांची सेवा मात्र सुरूच आहे, बरं का?
मी सहारा आश्रम संस्थेच्या माध्यमातून कार्यभाग करत आहे. आमचे काही कार्यकर्णी आहेत, त्यांच्या माध्यमातून मी सुद्धा त्यांच्या बरोबर जोडून काम करतो आहे.
अशा ह्या कैलास माळींना आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेला ह्या अख्ख्या आठवड्याभरात MH935 वर तुम्ही सुद्धा माझ्या म्हणजेच श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा.
रिक्षाच्या सेवेतून मी असं करायचो की जिथं कुठं एखाद्या जॉबला कुणाला जायचं असेल तर त्या ठिकाणी जॉबला इंटरव्ह्यू असते काही लोकांची, त्या इंटरव्ह्यूला किंवा एखाद्या शाळेमध्ये जायचं असतं, कॉलेजमध्ये जायचं असतं, त्या कॉलेजमध्ये नेऊन सोडणे, किंवा एखाद्याला कामावर जायचं असतं अर्जंट, त्या ठिकाणी कामावर जाऊन त्याला सोडणे, हे असे मी कार्य करत होतो. मोफत अपंग अंध लोकांना मोफत आणि काही डिलिव्हरी करता महिलांना त्यांनाही मोफत देत होतो सेवा. मी
माईक समोर आपल्या कामाबद्दल बोलताना त्यांचा संकोच आम्हाला देखील जाणवला. आम्ही त्यांना म्हटलं की दिलखुलासपणे बोला, तेव्हा ते उत्तरले,
ह्या लोकांची सेवा नसती केली मी तर कशा करता मला तुम्हाला बोलावलं असतं मला तुम्ही. तर त्या माध्यमातून सांगा की यांना मी मदत करतो, म्हणजे माझ्याकरता करतो असं समजतो मी, त्यांच्याकरता करत नाही, कारण ही मदत त्यांच्याच रूपाने मला मिळत असते.
इन जनरल त्यांच्या आयुष्याची फिलॉसॉफी खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
ह्या बघा, दुःख देणारे 100 जण असतात, पण सुख देणारे एक तरी असला ना, त्याचा इतका आनंद असतो ना, तो अक्षरशः हसण्या काही तुमच्या जीवनातला क्षण एकदम मुस्कळून जातो तो, म्हणजे किती माझं नशीब म्हणायचं थोर.
त्यांचा आत्मविश्वास पाहून समोरच्याला आपोआप एक नवीन बळ मिळतं आणि म्हणूनच कदाचित त्यांनी ज्या ज्या लोकांची मदत केली आहे त्यापैकी ऑलमोस्ट सगळेच आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत.
जे व्यवसाय करतात की चिक्के ऐकतात, परत खेळणी ऐकतात, काही लोक मागत करत होते, त्यांना व्यवसाय करून 2 रुपये वाढवलेत पण कमी केले नाही, ह्याचा आनंद मला जास्त झाला. आणि परत माझ्याकडे आले नाहीत की मागायला की काका हे आम्हाला द्या तर आम्ही पोट भरू शकतो.
पण त्यांच्या ह्या निस्वार्थ सेवेची सुरुवात नक्की झाली कुठे, कशी आणि कधी?
हे नव सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पाशी आहे, त्या डेक्कनच्या स्टँडला मी थांबलो होतो आणि सह्याद्रीमध्ये एक अपंग आला होता, तो तिथं डिव्हायडर असल्यामुळे त्याला अलीकडे येता येत नव्हतं आणि तो मदत लोकांना मारत होता मला डिव्हायडरच्या पलीकडून सोडा म्हणून. तर कोणी त्याचं काय ऐकलं नाही. मी विचारलं त्याला जाऊन एक अर्धा तासाने की बाबा काय पाहिजे तुला, तर म्हणला मला फक्त पलीकडून सोडा, तब्येत जास्त असल्यामुळं त्याला अंगबिंग जड झालेलं होतं, चांगला एवढा अपंग असताना त्याने रक्तदान केलं होतं महत्वाचं माझी, त्याच्यामुळे मला त्याचं आपुलकी वाटली की तो अपंग असताना तो देऊ शकतो सगळं काही लोकांकरता, आपण का ना त्यांना काय मदत करावी. त्याला मग मी म्हणलं माझी रिक्षा पलीकडे, ती रिक्षा घेऊन येतो. तर मग मी यू टर्न करून आलो सह्याद्री हॉस्पिटल अशी आणि त्याला विचारलं कुठं जायचं, ते म्हणला पलीकडनं फक्त मला सोडा, पण पलीकडनं आता नाही ते म्हणला पुढं असं गरवारे कॉलेजमधल्या, त्या दिवशी मला 1500 ते 1600 रुपये भेटले होते आणि ते पण त्या दिवशी अशी गाडीच फिरली की जिथं जाईन तिथं वाढ, म्हणजे असं नाही की तिथं सोडले मोकळा फिरलोय असं कधीच झालं नाही, मला कधी आयुष्यात एवढा धंदा केला नाही, त्या दिवशी तो माझा धंदा झाला होता.
त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं
की आजपासून बाबा लोकांना सेवाच देणार, धंदा बी व्हायचा सेवा बी देतात, कारण जिथं त्या पॅसेंजरला मी सोडलं ना अपंगाला किंवा पॅसेंजरला, तिथं पॅसेंजर तरी भेटायचं, नाही तर अपंग माणूस तरी कोणता अंध अपंग कोण बी वाटायचं.
आणि गेली 17 वर्ष ते आपल्या रिक्षेतून आणि संस्थेमार्फत हजारो लोकांना अशीच मदत करतात. इनफॅक्ट 17 वर्षांपूर्वी त्यांच्या स्वप्नात गणपती बाप्पा आले होते.
गणपती स्टॉल मी लावायचं पहिलं, व्यवहार करायचं पहिलं, पण एक दिवशी असे आमचे गणराज आले आमच्या स्वप्नामध्ये. ते गणरायची इच्छा होती की बाबा तू असं करशील का, तर मी म्हणलं बाबा मला एवढं जमणार आहे का असं करू शकता म्हणला. म्हणलं ठीक आहे मग करतो म्हणलं, यावर्षी बघू आम्ही काय होतंय का. तर आम्ही विचार केला की आम्ही 1 लाख रुपये भांडवल ठेवायचं गणपतीचं, आणि त्या 1 लाख रुपयाच्या भांडवलावर आपल्याला किती उत्पन्न होतंय आणि किती आपल्याला खोट होती पहिलं प्रयत्न करू म्हणलं. आम्हाला पहिल्या वर्षी 1 लाखाचं मालाचे 1.5 लाख रुपये झाले, 50,000 करायचं काय.
ते 50,000 त्यांनी पुन्हा गुंतवले, पण ह्यावेळी लोकांमध्ये.
तर त्या माध्यमातून आम्ही एक अपंग अंध लोकांना जी काय गरज लागत असतानी त्यांना खेळणी लागायची ऐकण्याकरता, कुणाला चिक्के लागायचे ऐकण्याकरता, कुणाला धान्य लागायचं खाण्याकरता, बरेचसे समस्या घेऊन माझ्याकडे आल्या. पूर्ण 50,000 वस्तू आणल्या जाऊन बाजारातून कसे वाटायचं हे जे करता आम्ही सगळ्या लोकांना आम्ही बोलून घेतो, एक पूजा घालतो, आणि त्या पूजेच्या टायमाला मी सगळ्या देखत लोकांना धान्य पाहिजे, कुणाला चिक्क्या पाहिजे, कोण खेळणी ऐकतं, कोण काय करतं, त्यांना आम्ही ते वस्तू पूर्ण मोफत देत असतो.
ह्या गोष्टी विकून कमावलेले पैसे लोकांनी पुन्हा गुंतवून आपापला व्यवसाय सुरू केला.
1,000 वस्तूचे ते 2,000 रुपये बनवतात, आणि 2,000 झाले 1,000 रुपये खर्च करतात, 1,000 परत सामान ते भरतात, आणि त्या माध्यमातून त्यांची भीक मागायची सवय कमी झाली.
गेल्या 17 वर्षात त्यांच्यामुळे अशी अनेक लोक स्वावलंबी बनली आहेत, पण ती मदत ते मिटल्या डोळ्यांनी कधीच नाही करत.
चांगले लोक सुद्धा, लोक ज्याला हत्ता पायाने करता येतात अशी लोक सुद्धा मला मदत आज सुद्धा मागतात, पण त्या लोकांना मी मदत देत नाही स्पष्ट सांगतो, फक्त मी अपंग अंध लोकांना देतो.
माणूस धाडधकट असेल तर त्याने स्वतः स्वतःच कमवावं आणि खावं. ज्यांना कमवायची ताकदच नाही अशा लोकांना मदतीची खरोखर गरज आहे हे कैलास माळे जाणून आहेत.
त्या घरामध्ये खरंच त्या माणसाला गरज आहे का, तो मुलगा त्याला सांभाळतोय का नाही हे सगळं विचारून, 10 लोकांना विचारून मी मदत करणार, त्याने सांगितलं म्हणून मी मदत केली असं होणार ना माझ्याकडनं.
मग त्यासाठी गरज पडली तर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन घराची पाहणी करून मगच ते ठरवतात की ती व्यक्ती मदती योग्य आहे की नाही.
रिक्षामुळे काय व्हायचं की मी घरोघर जाऊन लोकांची भेट घ्यायचो, त्याचं काय कसं आहे काय बघून बघायचो, त्याला खरंच मदत लागते का, खरी परिस्थिती आहे का तशी, त्याला काय दिलं आपण ते होईन काय, काम खरं करणार आहे का, सगळं माहिती घ्यायचं, आणि त्यानंतर वाटलं चांगलं की बाबा हे खरंच गरज बनते आणि याला मदत करायची.
त्यांच्या घरचे त्यांच्या ह्या कामाचं समर्थन करतात.
तुम्ही जे काय निर्णय घेताय ते तुमच्या बेसवरती तुम्ही घेताय, आमच्यावरती काही येतच नाही तुमचं, आम्हाला काही हरकत नाही की बाबा येणारा पैसा सगळं आम्ही मी घरातच देत असतो, माझ्या पोटापुरतं मला देवा गणपती बाप्पाने दिलेलं आहे तेवढं मी सुखासुखी खातोय, आणि त्या चार घासातला एक घास तरी काय ना मी त्या माझ्या अपंग बंधू बहिणीला देत आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज चांगल्या ठिकाणी बसून बोलत आहे, आणि 4 लोक मला चांगल्या प्रमाणे वागवतात.
ज्या दुनियेत लोक दुसऱ्याच्या तोंडातला घास चोरी करायला सुद्धा पुढे मागे बघत नाहीत, त्या युगात कैलास माळी आपल्या 4 घासांपैकी 1 गरजूंना देऊ पाहतायत.
कारण मी हा अंते बहादूर, मला एक तर शिक्षण नाही कुठलं, फक्त बोलायचं कसं डोक्याने बुद्धी, त्याच्यामुळे एक कार्यकर्ता आहे.
सुरुवातीला त्यांच्याकडे संशयाने आणि मग आश्चर्याने बघणारे सुद्धा हळूहळू त्यांच्या सोबत जुळू लागलेत. त्यांचे साथी रिक्षावाले सुद्धा अधूनमधून त्यांच्या दिशेने मदतीचा हात वाढवतात.
माझ्याकडे रिक्षा नसली तर मी दुसऱ्यांची रिक्षाला पैसे देऊन त्यांना मी पोच करत होतो. काही ठिकाणी मी एकटा कमी पडत होतो, आणि कमी पडत असताना मी काही रिक्षावाले आमचे जोडले गेले होते, त्यांना मदत करायचं, पेट्रोल भरणे, गॅस भरणे, अशा ठिकाणी मदत करून त्यांना ते सेवा पूर्ण करा असे मी सांगून पोच करत होतो.
काही रिक्षावाले मित्र तर इतके सचेत आहेत की कैलास माळेंच्या एका हाकेवर रात्री अपरात्री सुद्धा धावून येतात.
शिंदे म्हणून एक ग्रस्त होता, तर तो राहायला उरुळ कांचनला होता. त्या उरुळ कांचन अर्ध्या रात्रीला फोन केला तर तिथून उठून यायचा माझ्याकरता. तर आम्ही ससनला रात्री 2 वाजता गेलो डिलिव्हरीची केस घेऊन. त्या टायमाला आम्हाला जवळजवळ सकाळी 10 वाजले त्या डिलिव्हरीची केस सोल्व करता. कारण कपडे नाही, काय नाही, सगळं नेणं आणणं, साड्या वगैरे कॉटनचे पीस लागतात, ते त्या ठिकाणी आम्हाला ते सगळं परत परत घरी जाऊन नेऊन पोच करायला लागलं. सकाळी आम्हाला 10 वाजता सुट्टी झाली.
पद्मपत्र स्थितम तोयम धत्ते मुक्ता फलश्रियम, म्हणजेच कमळाच्या पानावर पडलेले पाण्याचे थेंब सुद्धा मोत्यासारखे चमकते. सज्जन माणसाच्या संगतीत राहिल्याने सज्जनपणा आपोआप अंगी येतो. त्यांचा हा निस्वार्थपणा पाहून, सेवाभाव पाहून अनेक जण त्यांच्या सोबत जुळले.
सिद्ध पाठक म्हणून,
माझं नाव श्रीराम दिगंबर सिद्ध पाटके.
ते प्रोफेसर आहेत मुकबत्रीच्या शाळेला.
मी जीवनधारा विद्यालय मतिमंद मुलांची शाळा आहे. ते गेल्या 22-24 वर्षापासून मी सोशल वर्क या पदात काम केलं.
दर महिन्याला 1,000 रुपये आपल्या संस्थेला मदत करत आहे.
अपंगांचे प्रोग्राम घेत होते, त्यावेळेला मी आर्थिक मदत करतो. तिथे कॉन्ट्रीब्युशन करून दे, 5,000, 4,000, 6,000
बागले म्हणून आहे आणि ते सुद्धा आपल्याकडे मदत करतात. पूर्वा जोशी म्हणून
आहे. मी पूर्वा जोशी आहे, तुया मुकबधीर विद्यालयामध्ये काम करते सामाजिक कार्यकर्ता म्हणून.
ते सुद्धा आपल्याला चांगली पद्धतीने मदत करतात,
पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच त्यांचं ते काम विस्तारत जावं, मोठ्या प्रमाणात व्हावं आणि याच्यामध्ये समाजाने पण त्याचं जास्त दखल घ्यावी आणि अप्रिशिएट करावं त्यांचं काम, एवढीच इच्छा आहे.
ठोंबरे मॅडम म्हणून.
मी आराधना ठोंबरे, मी शिक्षिका होते आणि मी समाजकार्य पण.
त्यांना नुसतं सांगितलं की माळी काका अशीशे मागतात, ते सुद्धा अर्ध्या रात्रीला मला सांगतील की बाबा माळी काका हे माझ्याकडे वस्तू आहेत, ह्या वस्तू तुम्ही घेऊन जा.
आम्ही त्याला धान्य गोळा करून देतो, कपडे गोळा करून देतो, साड्या गोळा करून देतो, अनेक प्रकारची. पण खरं सांगायचं तर तेच आमची जास्त मदत करतात, म्हणजे ते वेळ आणि शब्दाला इतके पक्के आहेत ना की माळी काकांना जर रात्री 2 वाजता तुम्ही हाक सांग की 2:05 या, कोणीतरी आजारी आहे, एखाद्या बाईला दवाखान्यात घेऊन जायचंय, एखादा पेशंट आहे, रिक्षाला पैसे नाहीत,
त्यांच्या संस्थेमार्फत 5 असे परिवार आहेत ज्यांचा सांभाळ ते सध्या करू पाहतात.
2 वर्ष झाले माझ्या वैयक्तिक बेसवरती मी 5 कुटुंबाला अन्नधान्य किंवा काही वस्तू लागतात त्या वस्तू आम्ही देत आहे. हे 5 कुटुंब आपल्या पुण्यामधलीच आहेत. 1 कमवू शकतो त्यांच्या कुटुंबामधला माणूस, पण 1 कुटुंबातला माणूस ते सगळं खर्च करू शकत नाही.
पण तो सांभाळ करतानाही त्यांनी एक पद्धत पाळली.
पहिलं आपण सांगतो यांना की स्वच्छ धरा तुम्ही, कोलगेट साबण खोबरस तेल अशा वस्तू आम्ही त्यांना पहिलं देतो 1 महिनाभर की ह्या वस्तू तुम्ही वापरायच्या, तुमच्या घरातले सगळे स्वच्छता व्यवस्थित करायची, तुम्हाला लिक्विड वगैरे काय लागत असेल फरशी बिरशी पुसायला हे सुद्धा आम्ही त्यांना देतो, तुम्ही घरातलं पहिले स्वच्छता करा आणि यानंतर तुम्हाला आम्ही काय द्यायचं आम्ही 4 लोक आमची मीटिंग मध्ये घेऊ आणि त्यानंतर आम्ही ठरवून तवा आम्ही देऊ.
स्वच्छतेची ही परीक्षा पार पाडल्यानंतरच त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न धान्य इत्यादी पुरवलं जातं.
त्या टायमाला आम्ही मग ठरवतो की बा याला काय लागते, तर आम्ही जीवनात आवश्यकता काय, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे गहू तांदूळ डाळ साखर मसाला तेल अशा थोडे थोडे आम्ही जी एकदम आम्ही काही देत नाही पण 1-8 दिवसात त्यांचं भागाव अशा पद्धतीने आम्ही त्यांना 500 किंवा 1,000 रुपये 600 रुपये सामान देत आहे.
आणि हे सुद्धा एका अटीवर,
दर महिन्याला ते आम्ही त्यांच्याकडनं काहीतरी काम करून घेत आहे, काम केल्यानंतर तुम्हाला या वस्तू भेटते.
त्यांच्याकडे असलेल्या काही खोल्यांमध्ये काही विद्यार्थी भाड्यावर राहतात.
2 मुलं आमच्याकडे आहेत, 1 बारशी 1 बीडस आहे. त्या 2 मुलांना आम्ही एक आपण डबल रूम घेतलेलं आहे आणि तिथे त्यांना आपण कमी भाड्यामध्ये 2,000 रुपये भाडं त्यांना आम्ही दर महिन्याला देत आहे.
निव्वळ भाडे कमी करून देणे इथवर त्यांनी आपली जबाबदारी संपवली नाही.
एक तर कुठं शिक्षणाला कुठं जायचं असेल, कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा कुठं फी भरायची असेल किंवा एखादा 10वीनंतर म्हणला मला 17 नंबरचा फॉर्म भरायचा आहे, तर त्या ठिकाणी फ्री असतं सगळं. त्या ठिकाणी आपण फक्त जायचं, प्रिन्सिपलला भेटायचं आणि त्याचा खर्च आम्ही संस्था करते आमचं.
म्हणजे एका प्रकारे असं म्हणता येईल की त्या मुलांची एका बापा इतकी काळजी आणि जबाबदारी कैलास माळी यांनी घेतली.
फक्त एवढं आमचं काही मोठी संस्था नाही, मी आपल्या घरी माणूस रिक्षा चालवतो आणि या माध्यमातून खर्च करत असतो.
गेल्या दिवाळीमध्ये त्यांनी जे उपक्रम राबवलं तेही अशाच पद्धतीने.
दिवाळीत आम्ही जे मुलांना गरीब असतात किंवा अंधापंगाची मुलं असतात की त्यांना परपंच चालवायचा काही पैसे खर्च करायचे म्हणून आपण काय करतो की काही लोकांकडे आपण धान्य मागतो, काही लोकांना आपण जे ज्या फराळाच्या वस्तू आहेत तुम्ही घरून केल्या नाही तर बाजारातून आणले एका कुटुंबाचं भागायला पाहिजे अशा तुम्ही 2 वस्तू कुठल्याही पण द्या.
आणि लोकांनी पैशातच मदत करावी अशी त्यांची अपेक्षा अजिबात नाहीये.
काही लोकांचे कॉम्प्युटर पडलेले असतात, काही लोकांना भांडी जास्ती झालेली असतात, मग ते काय करतात एखाद्या भंगारवाल्याला देतात नाही तर कुठं देतात, पण तो चालतो फिरतो तो कमवू शकतो पैसे त्याला तुम्ही मदत करता, पण ज्याला खरंच गरज आहे त्याला मदत पाहिजे नसती पण त्याला मागता येत नाही तुमच्याकडं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही.
मदत करण्याची इच्छा जर तुमच्यामध्ये असेल.
मला उभं केलंय गणराजांनी आणि माध्यम झालेलं की अपंग आहे ह्याला तुम्ही मदत करू शकता, गरज आहे माणूस आहे.
कैलास माळी फक्त एक दुवा आहेत.
तिथे येऊन तुम्ही समक्ष बघा तुमच्या मदतीची व्यवस्था होती का नाही ती पाहान मग मदत करा.
ह्या बाजूला त्या बाजूशी जोडू पाहणारे. एखाद्याची मदत करण्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसे असायला हवेत असं अजिबात नाही आणि कैलास माळी ह्याचं एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी केलेल्या कामाची माहिती आज देशभरात पसरली आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल लेख लिहिले गेलेत. अनेक संस्थांद्वारे त्यांना गौरवलं गेलंय. जिलेटने त्यांना एका समारंभात ब्लेड ऑफ ऑनर नामक सन्मानासाठी दिल्लीमध्ये बोलावलं. पंचतारांकित हॉटेलात त्यांची राहण्याची सोय केली. इन शॉर्ट एक ऑल एक्सपेन्सिस पेड ट्रिप.
तो अनुभव लय मोठा अनुभव, म्हणजे तो अनुभव म्हणजे माझं एक स्वप्न होतं, माझं एक इमानात बसायचं माझं एक स्वप्न होतं नुसतं, मला इमानात बसून जायचंय. काही दिवसातच माझं स्वप्न असं पूर्ण झालं ना की मला एकदम आश्चर्य धक्का बसला की अरे विमानात पास बी सगळं खर्च असेल, रिटर्न तिकीट वगैरे. त्यानंतर मी विचार केला घरच्यांना, मग आमच्या नवराबाईकुला आलं होतं, पण आमची मिसेस म्हणली बाबा मला काय जमणार नाही म्हणत बसेल, तुमचं तुम्ही बघा जायचं असत. तर म्हणलं ठीक आहे बाबा. म्हणजे मी तिथं हॉटेलमध्ये ताजमध्ये होतो, मला 2 दिवस सगळं पाहिजे ते, म्हणजे हाताने खायचं प्यायचं काही पाहिजे ते तुम्हाला मिळेल, काही कुठले संकोच करायचं नाही मग सांगितलं.
आणि त्या समारंभाबद्दल कैलासजींची आठवण काय माहितीये?
ते जिलेट ब्लेड म्हणून एक बॅच होता आणि एक फेटा वगैरे म्हणजे असं काहीतरी दुसऱ्या 2-4 वस्तू होत्या, पण मला जे लागत नव्हते मी आपलं तिथं ते सोडून आलो. दुसरा एक जण होता आमच्या सोमतीचा, ते म्हणलं तुम्हाला लागणार काय, म्हणलं ते म्हणलं मी म्हणलं तुम्हाला लागतात का, म्हणलं घेऊन जा बाबा. मग माझा मी बॅच घेतला, मला रिटर्न तिकीट होतं, 2 दिवस राहिलो.
रेड एफ एम वर सुद्धा यापूर्वी त्यांना आम्ही पुणे के लाल हे सन्मान देऊन गौरवलंय.
तर मला आहे ते पुरस्कार, त्या माध्यमातून मला चांगले लोक म्हणजे आपल्या जे लोकांनी ऐकलं त्यातून ऐकल्यानंतर मला काही लोकांनी इतका फोन केले की काका तुमचं आम्ही या प्रोग्राम ऐकला, तुम्ही चांगलं बोलला, चांगलं केलं, तुमच्या आशीर्वादाने चालले, माझं काही नाही म्हणलं, मी तुमचं कार्य करतो म्हणून मला ते लोक बोलवतात, मी तुमचं कार्य केलं नसतं तर मला बोलवलंच नाही त्यांनी.
आजच्या तारखेला सहारा आश्रम संस्थेमार्फत आणखी लोकांना मदत करण्याचा प्रयत्नही ते करतात.
तुमच्या इथं कॅलिबर पडलेले असतात, कुणाकडे वाखर पडलेले असतात, कुणाकडे काट्या पडलेल्या असतात, काही टायमाला ऍक्सिडेंट झालेला असतो आपला, त्या टायमाला आपण घेत असतो, पडून राहतात घरामध्ये, तर त्या वस्तू अशा ठिकाणी द्या की खरंच ह्या माणसाकडनं ह्या चांगल्या माणसांना मदत होईल. की मात्र माणसं आता काही काही लोकांना वाखर लागतात, तर आमच्याकडे वाखर नसल्यामुळे आम्ही त्यांना देऊ शकत नाही, पण मागण्या आमच्याकडे भरपूर येतात.
आज त्यांची रिक्षा डागडुजीसाठी गेली असल्या कारणाने त्यांना पहिल्या इतकी लोकांची मदत करता येत नाहीये ह्याची त्यांना खंत आहे, पण त्यांनी दिलेला धडा आपण घेऊन त्यांच्या खांद्यांना बळ देऊ शकतो.
तुम्हाला काही जवाब मदत करायची असेल, वस्तू रूपात जेवढी शक्यता असेल तेवढी तुम्ही वस्तू रूपात मदत करा. पैशाच्या वाणगीत पडू नका की पैसा आज आहे उद्या नाही, पण वस्तू ही कायम टिकून राहते.
त्यांनी केलेल्या कामाचं हुबेहूब अनुकरण करता आलं नाही तरी त्यातनं बोध नक्कीच घेऊ शकतो.
थोडं सांगतो की आपण फक्त त्या ठिकाणी आपली मदत पोहोचते का नाही ही खात्रीशीर बाजू घ्या आणि मग मदत करा.
त्यांना दरवर्षी दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने अनेक सोसायट्या मदत पुरवतात, पण ती मदत आता नियमित रूपाने लागणार आहे.
की तुम्ही एकदम करता 10,000 रुपये मदत किंवा 5,000 रुपये मदत करता, ती मला एकदम रुपयाने नकोय. मला आता सध्या फक्त वस्तू रूपातनी मदत पाहिजे, पैशाची गरज नाहीये, मला फक्त आता जीवन आवश्यक वस्तू लागतात, ते प्रत्येक सोसायटीने मला ते देत असावं असं मला वाटते. आणि त्यातून लय नाही, पण 50 रुपयाची एक साखर 1 किलो किंवा पावशेर काही छटक काही येईन, ती साखर किंवा धान्य किंवा कोलगेट काही असे काही वस्तू तुम्ही गोळा करून या संस्थेला द्या. मे मध्ये किंवा जुलै मध्ये एक साहित्य काही अपंग अंध लोकांच्या मुलांना त्यांना आम्ही जे शिक्षणाकरता खरंच गरज आहे ते आम्ही पुरवणार आहे. किंवा एखाद्या टायमाला कुणाची फी असेल किंवा कुणाला पुस्तक पाहिजे असेल, त्या माध्यमातून थोडंफार तरी लय नाही पण थोडंफार माझ्या ऐपतीपण म्हणे मी करणार आहे.
त्यांच्या सहारा आश्रम संस्थेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना सरळ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधू शकता.
माझा नंबर आहे 99-222-90-454.
दान करणाऱ्याचा खिसा किती मोठा आहे ह्यापेक्षा दान करणाऱ्याचं मन किती मोठं आहे हे महत्वाचं असतं असं म्हणतात. कैलास माळींच्या बाबतीत ही म्हण किती योग्य आहे हे त्यांना एकदा भेटल्यावर लगेच दिसून येतं. विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळी मला सांगाव्याशा वाटतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कैलास माळींचे हात घेता येणार नाही आपल्या सर्वांना कदाचित, पण त्यांची बोटं किंवा बोटावरल्या नखांची पेरं जरी घेऊ शकलो तरी आपण ह्या समाजातल्या काही जणांना एक चांगलं आयुष्य देऊ शकू हे नक्की. दानशूर करणं जरी होऊ शकलो नाही पण दानशूरपणाचा वर्ण जरी आपल्यावर चढू शकला तरी कैलास माळींच्या कामाचं आणि त्यांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या निस्वार्थपणाचं कुठेतरी चीज झालं असं म्हणता येईल कदाचित.
फक्त लढ म्हणा श्रीकांत सोबत. आणि जर तुमच्याही माहितीत असेल एखादा असा लढवय्या तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा facebook.com/rjshrikantredfm या पेजवर. 93.5 रेड एफएम बजाते रहो.
MH 935 वर फक्त लढ म्हणाच्या ह्या भागात कैलास माळी यांची कहाणी प्रस्तुत करण्यामागे अनेक लोकांचा सहभाग आहे. इन नो पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ अपिअरन्स कैलास माळी खुद्द, अनघा ठोंबरे, पूर्वा जोशी, प्रोफेसर सिद्ध पाठक या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ह्या भागाचे निर्माण रेड एफ एमच्या स्टुडिओज मध्ये रेड एफ एमच्या अख्ख्या टीमच्या सहाय्याने झाले. फक्त लढमनाचा हा अख्खा एपिसोड तुम्ही redfmindia.com वर किंवा माझ्या फेसबुक पेज वर ऐकू शकता. माझा फेसबुक पेज आहे facebook.com/rjshrikantredfm. तुमच्या ओळखीत जर कोणी अशी व्यक्ती असेल जी आपल्या परीने समाजात एखादा चांगला बदल आणण्याचा प्रयत्न करते तर आम्हाला त्यांच्याबद्दल नक्की सांगा. माझ्या फेसबुक पेजवर संपर्क साधा किंवा LADH आणि तुमचं नाव लिहून व्हॉट्सअपवरनं आम्हाला एक मेसेज पाठवा. आमचा व्हॉट्सअपसाठी नंबर आहे 8975935935. फक्त लढ म्हणाच्या पुढल्या भागात आपल्यासोबत असणार इंद्रजीत देशमुख. त्याला सोमवारी 21 तारखेपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता माझ्या म्हणजेच श्रीकांत सोबत MH 935 वर तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. 93.5 रेड FM बजाते रहो. 93.5.